पहिले शमुएल अध्याय 22. मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला. त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. कोणी अडचणीत पडलेले, कोणी कर्जदार व कोणी त्रासलेले असे सर्व त्याच्याकडे एकत्र मिळाले आणि तो त्यांचा सरदार झाला. सुमारे 400 माणसे त्याच्याजवळ होती. दावीद तेथून मवाबातील मिस्पा येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, मी तुला विनंती करतो, परमेश्वर माझ्यासाठी काय करील हे मला कळेल तोपर्यंत माझ्या आईवडिलांना तुझ्याजवळ येऊन राहू दे. मग त्याने त्यांना मवाबाच्या राजाकडे आणले आणि दावीद गडात वस्तीस होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले. मग गाद भविष्यवादी दावीदाला म्हणाला, गडात राहू नको, तर तू निघून यहुदा देशात जा. तेव्हा दावीद निघून हरेथ रानात आला. दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यांचा शोध लागला असे शौलाने ऐकले. शौल तर रामातल्या गिब्यात एशेल झाडाखाली बसला होता. त्याचा भाला त्याच्या हातात होता व त्याचे सर्व चाकर उभे होते. तेव्हा शौल आपल्याजवळ जे आपले चाकर उभे होते त्यांना म्हणाला, अहो बन्यामिनी लोकांनो, ऐका, हा इशयाचा मुलगा तुम्हा प्रत्येकाला शेते व द्राक्षमळे देणार आहे काय? तो तुम्हा सर्वांना हजाराचे व शंभराचे सरदार करणार आहे काय? म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर फितुरी करीत आहात आणि माझा मुलगा इशयाच्या मुलाशी करार करतो तेव्हा मला कोणी कळवीत नाही आणि तुम्हातला कोणी माझ्यासाठी दुःखीत होत नाही आणि माझ्या मुलाने माझ्या चाकराला आजच्यासारखे माझ्यासाठी टपून बसायला चेतवले आहे हे कोणी मला कळवीत नाही. मग दवेग अदोमी जो शौलाच्या चाकरांबरोबर उभा होता त्याने उत्तर देऊन म्हटले, मी इशयाच्या मुलाला नोब येथे अहिटुबाचा मुलगा अहिमलेक याच्याकडे येताना पाहिले. त्याने त्याच्यासाठी परमेश्वरास विचारले व त्यास अन्न दिले आणि गल्ल्यात पलिष्टी याची तलवार त्यास दिली. तेव्हा राजाने अहिटुबाचा मुलगा अहिमलेक याजक याला व त्याच्या वडिलांच्या सर्व घराण्यातले जे याजक नोब येथे होते त्यांना बोलवायला माणसे पाठवली आणि ते सर्व राजाकडे आले. तेव्हा शौलाने म्हटले, अहिटुबाच्या मुला आता ऐक. तो म्हणाला, माझ्या प्रभू, मी येथे आहे. शौल त्यास म्हणाला, तू आणि इशयाचा मुलगा अशा तुम्ही दोघांनी माझ्यावर फितुरी केली. तू त्यास भाकर व तलवार दिली आणि त्याच्यासाठी देवापाशी विचारले यासाठी की त्याने आजच्यासारखे माझ्यावर उठून माझ्यासाठी तपून बसावे. तेव्हा अलिमलेखाने राजाला उत्तर देऊन म्हटले, तुझ्या सर्व चाकरांमध्ये दाविदासारखा कोण विश्वासू आहे? तो राजाचा जावई आहे व एकांती तुझ्याजवळ मसलतीला येत असतो व तुझ्या घरात प्रतिष्ठित आहे. आजच मी त्याच्यासाठी परमेश्वरास विचारू लागलो काय? असे करणे माझ्यापासून दूर असो. राजाने आपल्या दासास किंवा माझ्या वडिलांच्या घराण्यातील कोणाला अपराध लावू नये, कारण या सर्वातले अधिक उणे काहीच तुझ्या दासाला ठाऊक नाही. राजा म्हणाला, अहिमलेखा, तुला खचित मरण पावले पाहिजे. तुला व तुझ्या वडिलांच्या घराण्यातील सर्वांना मरण पावले पाहिजे. मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला, परमेश्वराच्या याचकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा, कारण त्यांनीही दाविदाचा पक्ष धरला आहे आणि तो पळाला असे त्यांना कळले असता त्यांनी मला कळवले नाही. परंतु राजाचे चाकर परमेश्वराच्या याचकांवर तुटून पडायला आपले हात पुढे करीनात. मग राजाने दवेगाला म्हटले, तू याचकांच्या अंगावर चालून जा. तेव्हा दवेग अदोमी याचकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला. त्या दिवशी त्याने तागाचे एफोज नेसलेल्या 85 मनुष्यांना जीवे मारले. त्याने याचकांचे नोब नगर याचा तलवारीच्या धारेने नाश केला. पुरुष, स्त्रिया, बालके व तान्ही बाळे आणि गुरे आणि गाढवे आणि मेंढरे ही त्याने तलवारीच्या धारेने जीवे मारली. तेव्हा अहिटुबाचा मुलगा अहिमलेख याचा अब्याथार नावाचा एक मुलगा सुटून दाविदाकडे पळून गेला. शौलाने परमेश्वराच्या याचकांना जीवे मारले हे अब्याथाराने दाविदाला कळवले. तेव्हा दाविदाने अब्याथाराला म्हटले, दवेग अदोमी येथे होता. त्याच दिवशी मला असे समजले की तो शौलाला खचित सांगेल, मी तुझ्या वडिलाच्या घराण्याच्या सर्व मनुष्यास मरणास कारण झालो आहे. माझ्याजवळ राहा, भिऊ नको, कारण जो मला जीवे मारायला पाहतो तोच तुला जीवे मारायला पाहतो आहे, पण माझ्याजवळ तुझे रक्षण होईल.